देखते देखते एंट्री मार ली हमने शो के चौथे यानी कि आखिरी घंटे में, 8 बज चुके हैं फिलहाल।
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। 8 वाजून गेलेले आहेत आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इंटरनेट, त्याबद्दल बोलतोय आपण। मी विचारलं तुम्हाला की इंटरनेटच नसलं तर लाईफ मध्ये काय काय चेंजेस होतील। मस्त मस्त एक कॉल फ्लॅश होतो इकडे आता मला।
गुड इव्हनिंग, मी संभाजी बोलतो।
बोल संभाजी।
तुम्हाला ते इंटरनेट बद्दल सांगायचं होतं मला थोडं।
सांग ना।
इंटरनेट आपल्यासाठी खूप फायद्याचं पण आहे आणि नुकसानीचं पण आहे। जसं की आता नुकसान म्हणजे माणूस व्यस्त सतत रेग्युलर जीवनातून वेगळ्याच याच्यामध्ये असल्यासारखं असतो, सारखं मोबाईल मध्येच असतो जे चालू जीवनात, म्हणजे एकमेकांशी बोलायच मोबाईल मध्येच व्यस्त असतो।
तुला काय वाटतं जर का इंटरनेटच नसेल तर लाईफ मध्ये काय काय चेंजेस होतील?
चेंजेस म्हणजे काही प्रमाणात चांगलं पण आहे, 50% चांगल्या गोष्टी होतील, 50% फक्त हे होईल।
अच्छा, काय काय चांगलं होईल काय वाईट होईल?
चांगलं म्हणजे जे काही प्राणी जीव आहेत, पक्षी वगैरे, त्यांचं थोडं प्रमाण वाढेल जरासं। आता जे ते हे होतात ना, त्यांचं
रेंज
नेटवर्क, हा त्या गोष्टी हे होईल ना, सुधारणा होतील।
थँक्यू सो मच। लाईफ मध्ये जर का इंटरनेटच नसेल तर काय काय चेंजेस होतील हेच विचारलं होतं तुम्हाला। सांगा तुमचं मत काय, कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।